नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील देशाच्या अद्भुत क्षमतेची जगाला प्रचिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. शेतकरी पारंपरिक पद्धत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वाटचाल करत असल्याबद्दल पंतप्रधानांकडून गौरवोद्गार. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा चहापानावर बहिष्कार आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीत नुकतीच झालेली भारत AI इम्पॅक्ट शिखर परिषद ही जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा केला जाईल हे दर्शवणारं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. हा या कार्यक्रमाचा 131वा भाग होता. या परिषदेत प्राण्यांवर उपचार आणि देखरेखींसाठीचं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरण तसंच आपले प्राचीन ग्रंथ, प्राचीन ज्ञान, आपली हस्तलिखितांच्या जतनासंदर्भातलं ऍप्लिकेशन या भारताच्या दोन उत्पादनांनी जगभरातील नेत्यांना प्रभावित केल्याचं त्यांनी सांगितलं. या शिखर परिषदेत संपूर्ण जगाला भारताची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील अद्भुत क्षमता पाहायला मिळाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. परदेशातील भारतीय नागरिक सुद्धा देशाच्या विकासात हातभार लावत असल्याचं सांगत सध्या सुरू असलेल्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी विविध देशांच्या संघातील भारतीय खेळाडूंचं उदाहरण मोदी यांनी दिलं. कॅनडा, ओमान, अमेरिका, न्यूझीलंड, इटली या देशांकडून खेळणारे भारतीय वंशाचे खेळाडू मनापासून त्या देशांचं प्रतिनिधित्व करत असताना आनंद होत असल्याचं सांगत पंतप्रधान म्हणाले.
ऐसे कितने ही भारतीय मूल के खिलाड़ी हैं जो अपने देश का गौरव बढ़ा रहे हैं, वहां के युवाओं के लिए प्रेरणा बन रहे हैं. भारतीयता की यही तो विशेषता है. भारतीय जहां भी जाते हैं अपनी मातृभूमि की जड़ों से जुड़े रहते हैं और अपनी कर्मभूमि यानी जिस देश में रहते हैं उसके विकास में भी सहयोग करते हैं.
राष्ट्रपती भवन इथं उद्या राजाजी उत्सवादरम्यान सी राजगोपालाचारी यांच्या प्रतिमेचं अनावरण होणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली. ब्रिटिश वास्तुविशारद एडविन यांच्या प्रतिमेऐवजी राजाजींची प्रतिमा तिथे लावली जाईल असं त्यांनी सांगितलं. देशात अवयवदानाविषयीची जागरुकता सातत्यानं वाढत असल्याचं सांगत केरळमध्ये अवघ्या 10 महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याच्या घटनेचा त्यांनी उल्लेख केला. ऑनलाईन फसवणुकीबद्दल देशात जागरूकता वाढली असली तरी आजही अशी प्रकरणं घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतीत सगळ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. यादृष्टीनंच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं पार पडलेल्या आर्थिक साक्षरता सप्ताहाची माहितीही त्यांनी दिली. देशातला शेतकरी पारंपरिक पद्धत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वाटचाल करत असल्याचं सांगत याबाबतची यशस्वी प्रयोगांची उदाहरणंही त्यांनी दिली. आगामी रमजान ईद आणि होळी सणानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना यावेळी शुभेच्छा दिल्या. उत्तर प्रदेशात नमो भारत ट्रेन आणि मीरत मेट्रो सेवेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पंतप्रधानांनी शताब्दीनगर रेल्वे स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. यावेळी त्यांनी विकसित भारताचं स्वप्न साकारताना शहरांचाही विकास होत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
विकसित भारत की कनेक्टिव्हिटी कैसी होगी ये उसकी एक शानदार झांकी है. शहर के भीतर के लिए मेट्रो और ट्वीन सिटीज के विजन को गति देने के लिए नमो भारत जैसी आधुनिक ट्रेन, मुझे संतोष है ये काम उत्तर प्रदेश में हुआ है.
राज्यात सत्ताधारी पक्ष बहुमताच्या मस्तीत असून लोकशाही आणि संविधानाचा कोणताही सन्मान राखला जात नसल्याचं या सरकारच्या आजच्या संध्याकाळच्या चहापानावर आपण बहिष्कार टाकल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे. मुंबईत राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्यासह आदित्य ठाकरे आणि सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भातली माहिती दिली. आपणा सर्वांना चहापानासाठी वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री महोदयांचं पत्र आलेलं आहे, परंतु आपण त्या पत्रावरून त्यांच्या चहापानाला जाणार नाही. जिथं मान सन्मान नाही अशा ठिकाणी आपण चहापानाला जाणार नसल्याचं जाधव यांनी यावेळी सांगितलं. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशी ठाम शंका संपूर्ण राज्याच्या मनात आहे. सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही, त्यामुळे राज्याच्या एका जबाबदार नेत्याचा घात की अपघात अशा प्रकारची जेव्हा चर्चा असते त्यामुळे आपण चहापानाला जायचं नाही असा निर्णय घेतल्याचं भास्कर जाधव म्हणाले.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
चेन्नई इथं गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या गटातील एका विद्यार्थिनीचा काल समुद्रात बुडून मृत्यू झाला असून अन्य एकाचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून ते मदत आणि बचाव कार्यावर देखरेख ठेवून असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. तामिळनाडू शासनाकडून प्राप्त माहितीनुसार राज्यातल्या 26 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या मयुरी चौधरी हिचा मृत्यू झाला आहे, तर विद्यार्थी जय पाटील याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुःखद घटनेबद्दल चौधरी कुटुंबियांप्रती तीव्र शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या. तामिळनाडू सरकारनं शोध आणि बचाव कार्य अधिक गतीनं राबवून सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. राज्य प्रशासन संबंधित कुटुंबियांच्या संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातर्फे नमूद करण्यात आलं आहे. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 फेरीत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. सायंकाळी 7 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर सामना सुरू होईल. सुपर 8 फेरीत पहिल्या गटात भारतासह झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका, तर दुसऱ्या गटात पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा समावेश असून प्रत्येक संघ आपल्या गटात 3 सामने खेळत आहेत. दरम्यान श्रीलंकेत सुरू असलेल्या सुपर 8 गटातील अन्य एका सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेसमोर 147 धावांचं लक्ष ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 8 गडीबाद 87 धावा झाल्या होत्या. राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता 5वीसाठी घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता 8वीसाठीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 53,105 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 188 केंद्रांमध्ये 31,593 विद्यार्थी, तर इयत्ता 8वीसाठी 143 केंद्रात 21,512 विद्यार्थ्यांची परीक्षा आज घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांवर अनधिकृत फलक लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे. या फलकांमुळे घडणाऱ्या दुर्घटनेसंदर्भात संबंधितांवर फौजदारी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही श्रीकांत यांनी यावेळी दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक बापू शिंगटे यांना नुकतंच मुंबईत मराठी विज्ञान परिषदेच्या अखिल भारतीय अधिवेशनात प्राध्यापक मनमोहन शर्मा विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्राध्यापक मनमोहन शर्मा मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी आणि अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ आशिष लेले यांच्या हस्ते शिंगटे यांना रसायनशास्त्रातील संशोधन कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परभणी इथं खगोलशास्त्रीय संस्थेतर्फे विज्ञानवारी भाग 3 उपक्रम आज घेण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातल्या या उपक्रमामध्ये उपप्राचार्य पांडुरंग निळे यांनी विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रातल्या संधीबाबत मार्गदर्शन केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज नागपूर इथं संत नामदेव महाराज विश्व पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनात गडकरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परराज्यातील 4 आरोपींना आज अटक केली. त्यांच्याकडून एका गावठी पिस्तुलासह काही मुद्देमाल जप्त केला. या कारवाई दरम्यान 2 आरोपी पळून गेले असून ते मध्य प्रदेशातील सहजापूर जिल्ह्यातले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अहिल्यानगर इथं आज श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सायकल फेरी काढण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातली देशाच्या अद्भुत क्षमतेची जगाला प्रचिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. शेतकरी पारंपरिक पद्धत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वाटचाल करत असल्याबद्दल पंतप्रधानांकडून गौरवोद्गार. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.